सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
माझं नाव जीवन आहे.
जीवन, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम्स CCTNS प्रोजेक्ट लागू होणार आहे. ऑनलाईन आपल्याला कंप्लेंट्स देता येतील, FIR करता येतील, याचा खरंच उपयोग होणार आहे का नाही?
याचा एक उपयोग होईल की ऍटलीस्ट जे आता पोलीस FIR घेत नाहीत, ऍटलीस्ट आता आपण FIR ऑनलाईन हे करू शकतो
आणि त्याचा आपल्याकडे एक रेकॉर्ड राहील की बाबा हे
रेकॉर्ड राहील. करेक्ट. पण याचा दुसरा प्रॉब्लेम असा होईल की त्याच्या नंतर तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे. कारण की FIR घेता आणि जर चौकशीला तुम्हाला परत चक्रा मारावं लागत असतील
तर काय उपयोग?
त्यात उपयोग नाही. कारण की जर तुम्ही अशी सिस्टम बनवली ज्यात तुम्ही त्याच्यानंतर कॉल करा, तो कॉल रेकॉर्ड करा, एव्हरीथिंग शुड बी ट्रॅक्ड ऑनलाईन अँड रेकॉर्ड शुड बी केप्ट ऑनलाईन.
आय थिंक मला रेकॉर्डिंगचं माहित नाही, पण आय थिंक त्यांचा तसा प्लॅन आहे की अपडेट सारखं ते ऑनलाईनच होत राहणार की पुढे काय झालं वगैरे वगैरे, असा प्लॅन आहे त्यांचा. पण याच्यामुळे हे झालं फायलिंगचं, पण याच्यामुळे खरंच चोरीला गेलेला माल आपल्याला मिळू शकेल का लवकर, का तो विषयच वेगळा?
काम तर होईल ना. कारण की जर समजा सिस्टम मध्ये ट्रॅक असेल की ही केस एवढ्या दिवसापासून लॉक्ड आहे, तर ऑब्विसली तुम्ही कन्सर्न रेज करू शकता.
रेकॉर्ड आहे, कोणाकडे रेज करणार ती?
हा, त्यासाठी काहीतरी ऑथॉरिटी पाहिजे किंवा केस प्रमोट झाली पाहिजे. जसं की आता 1-6 महिन्याचा पिरियड दिला पाहिजे, तोपर्यंत पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर केस आपोआप CID कडे प्रमोट झाली पाहिजे.
अरे बाप,
त्यांनी 1 वर्ष केलं नाही तर ती CBI कडे प्रमोट झाली पाहिजे.
अरे बाप,
त्यांच्या कंट्रोल गेला पाहिजे.
अच्छा.
आणि जे लोक त्या केस मध्ये इन्वॉल्व्ह आहेत पोलीस लोक, त्यांना रिव्ह्यू मध्ये टाकलं पाहिजे की यांनी ही केस 6 महिन्यात का करू शकले नाही.
ओके, तुम्ही काय करता?
इम्पॅक्ट झाला पाहिजे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सिमेंटिक मध्ये.
सिमेंटिक मध्ये
राईट.
काय वाटतं, होईल हे पण सक्सेसफुल?
मला वाटतं की इथली ही चांगली स्टेप आहे. संग्राम बोलतो, पुणेचा सुनतो, रेड FM बजाते रहो.
दॅट्स ऑल द टाइम वी हॅव ऑन द शो. स्टे ट्यून फॉर 3 तास नो त्रास विथ सोनिया. facebook.com/RJ संग्राम. रेड FM हे माझं पेज लाईक करायला विसरू नका. 93.5 रेड FM बजाते रहो.